नवमास होते माऊलीचे डावे खुशी. आणि पुढे काय काय नाही माहिती बघायचं असं नाही. माझं पुस्तकच मी काय अशी गाणी म्हणतच नाही ना, म्हणतच नाही. आपले सगळे बघणं
पहिली
आमची जातीवर
म्हणजे
आजी दळायला लागल्यावर लिहून
घ्यायचं. त्यांना कोणाला नाहीच ते आता माझी शिकल्यात ना गाणी, नाही ती कुणाला अशी एवढी होती. तर मुंबईला होते
एवढी
होते ना, तर मुंबईला होते. मग मला खूप असायची त्याची आवड. आणि मग स्त्रियांचं जीवन म्हणून त्या पुस्तकाचं नाव आहे पहा, सगळे नातेवाईकची गाणी बहिणीवर भावावर ते मी काय
लिहून घेतलं ना ती त्यांना पाहिजेत फक्त
पुस्तक
पुस्तक आणून दाखवा काय फरक पडतोय. सकाळच्या पारी आणून द्या पुस्तक
असं काय करता येणू बाई
घरी घरी लय म्हणजे जेवण खाऊन झालेले नाहीत काय
नाही. कोण पाहुणे आलेत का?
पाहुणे आलेले गेलेत पण सगळं तसंच म्हणलं. मग
आता तुमच्यावरच आहे का सुनाल लेकी बाळा आहे का नाही कोणी
गेली पंचमीला.